नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. युवकांचं सामर्थ्य हीच भारताच्या उज्ज्वल भवितव्याची हमी. 16व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यात मुंबई नागपूर तसंच पुण्यातल्या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान. आषाढी वारीच्या माध्यमातून एसटी महामंडळाला 35,87,61,000 रुपये उत्पन्न. शासकीय कर्करोग रुग्णालयात डिजिटल मॅमोग्राफी यंत्र आणि स्तन कर्करोग तपासणी शिबिर. आणि लॉर्ड्स कसोटीच्या आज तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताच्या 4 बाद 248 धावा. आता सविस्तर बातम्या. युवकांचं सामर्थ्य हीच भारताच्या उज्ज्वल भवितव्याची हमी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशातील 47 शहरांमध्ये आज रोजगार मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांना दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संबोधित केलं. तसंच देशभरात 51,000 युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. या मेळाव्यांच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्यातून विकसित भारताच्या निर्माणाप्रती केंद्र सरकारची कटिबद्धता अधोरेखित होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
भारत के पास दो असीमित शक्तियां, एक डेमोग्राफी, दूसरी डेमोक्रेसी. युवाओं का यह सामर्थ्य भारत के उज्ज्वल भविष्य की सबसे बड़ी पूंजी भी है और गारंटी भी है. हमारी सरकार इसी पूंजी को समृद्धि का सूत्र बनाने में जुटी है.
भारताची लोकशाही आणि लोकसंख्या ही ताकद आज जगासमोर आदर्श असल्याचं पंतप्रधान म्हणाले. नियुक्तीपत्र मिळालेल्या तरुणांना केंद्र सरकारनं कायमस्वरूपी नोकऱ्या प्रदान केल्या असून त्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नागपूर इथल्या मंगल मंडप इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 149 उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं. शासकीय नोकरी ही चांगली समाजसेवा आणि देशसेवा करण्याची संधी समजून कर्तव्य पार पाडावं आणि यशस्वी व्हावं असं आवाहन गडकरी यांनी यावेळी नवनियुक्तांना केलं. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगार मेळावा घेण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आजचा दिवस हा केवळ नोकरी मिळण्याचा नाही तर देशाच्या विकासात योगदान देण्याची सुवर्णसंधी असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल याप्रसंगी म्हणाले. पुण्यात कोरेगाव पार्क इथं झालेल्या रोजगार मेळाव्यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते 200 युवक युवतींना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्यासाठी नागपूरच्या राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी NADP संस्थेतून व्यवस्थापन क्षेत्रामध्ये पदविका प्राप्त विद्यार्थी मोठा हातभार लावतील असा विश्वास राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं NADP अकॅडमीच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपालांनी या अकॅडमीमधल्या सुविधांचं तसंच शैक्षणिक संकुलाचं निरीक्षण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मराठा साम्राज्याची ओळख सुशासन, समाजकल्याण, लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक अभिमानाशी निगडीत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मुंबईत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साताऱ्यात पोवई नाका इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. भगव्या पताकांनी सजवलेल्या पोवई नाका इथं यावेळी महाराजांचा जय जयकार, पोवाडे तसंच साहसी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं. पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. विमानतळाचं 94% काम पूर्ण झालं असल्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. आषाढी यात्रेनिमित्त यंदा 5,200 जादा बसगाड्यांच्या माध्यमातून एसटीने 21,500 फेऱ्यांद्वारे तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित नेआण केली आणि त्यांना विठ्ठल दर्शन घडवलं आहे. या सेवेतून एसटीला 35,87,61,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. महामंडळानं गेल्या वर्षीपेक्षा यंदा 6,96,03,000 रुपये जास्त उत्पन्न मिळवलं. चांगलं उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांचं मंत्री सरनाईक यांनी अभिनंदन केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार आणि दिलासादायक वागणूक मिळावी यासाठी रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन सामाजिक न्याय विभाग मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयातील डिजिटल मॅमोग्राफी यंत्र आणि स्तन कर्करोग तपासणी शिबिराचं उद्घाटन आज पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथल्या कर्करोग रुग्णालयामध्ये मराठवाड्यासह 16 जिल्ह्यात रुग्ण उपचारासाठी येतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार पद्धती या रुग्णालयात असल्यामुळे आता मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आज पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीस मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहर विकास आराखड्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबजावणी होत असून ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे त्यांचं बांधकाम पाडण्यात येणार नाही, मात्र त्यांचं चिन्हांकन होऊन त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल असं महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी यावेळी सांगितलं. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते हिमोफिलिया रुग्णांसाठीच्या हेमलिब्रा इंजेक्शनचं लोकार्पण करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात या आजाराचे 48 रुग्ण आहेत. यासंदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
हिमोफिलिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार असून माता ही ह्या आजाराची वाहक असते, परंतु मातेला या आजाराचा कुठलाही त्रास होत नाही, तर तिच्या पुरुष अपत्याच्या रक्तात मात्र रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 या घटकाची कमतरता असते. त्यामुळे संबंधित बालकाला यदा कदाचित रक्तस्राव झाला तर तो थांबण्यासाठी फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 हे घटक देणे आवश्यक असते. हे औषध घेण्यासाठी परभणी आणि नजीकच्या जिल्ह्यातील पालकांना मुंबईकडे धाव घ्यावी लागत असे, मात्र परभणी जिल्हा रुग्णालयात हे औषधी घटक उपलब्ध असल्यामुळे रुग्णांचा वेळ, पैसा, मुख्यतः जीव वाचण्यासाठी मदत होत आहे. सुदर्शन चापके, आकाशवाणी बातम्यांसाठी परभणी.
पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामपंचायतअंतर्गत 950 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आलं आहे. त्यापैकी 800 लाभार्थ्यांच्या निधीचा पहिला हप्ता कळमनुरीचे आमदार संतोष बांगर तसंच तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीनं वितरित करण्यात आला. महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी राज्यभरात नागरिक सर्वेक्षण राबवलं जाणार आहे. या सर्वेक्षणात सहभागासाठी देण्यात आलेल्या लिंकचा वापर करून नागरिकांनी आपली मतं आणि सूचना द्याव्यात असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. बीड तालुक्यातील 175 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या मंगळवारी 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी बीड तहसील कार्यालयातील सभागृहात या सोडतीसाठी उपस्थित राहावं असं आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केलं आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड दरम्यान लंडन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारतानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 248 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत 74 धावा काढून बाद झाला असून KL राहुल 98 धावांवर खेळत आहे. भारतीय संघ अजून 139 धावांनी पिछाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथक नेमलं आहे. हे पथक दारूची अवैध वाहतूक, दुचाकी चोरी, नशेच्या गोळ्यांसह अंमली पदार्थाची तस्करी आणि वापर आदी अवैध धंद्यांना आळा घालणार आहे. हवामान. मध्य महाराष्ट्राचा घाट भाग तसंच मराठवाड्यात पुढच्या 24 तासात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. युवकांचं सामर्थ्य हीच भारताच्या उज्ज्वल भवितव्याची हमी. 16व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यात मुंबई, नागपूर तसंच पुण्यातल्या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान. आणि लॉर्ड्स कसोटीच्या आज तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताच्या 4 बाद 248 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.